आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये सहमती. सर्व भारतीयांच्या हिताचा करार असल्याचं सरकारचं प्रतिपादन. या करारामुळे शेअर सराफा आणि परकीय चलन बाजारात तेजी. बेशिस्त वर्तनाबद्दल प्रशांत पडोळे यांच्यासह लोकसभेतले 8 खासदार अधिवेशन कालावधीसाठी निलंबित. ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरारमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड. आणि मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीनंतर खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता न देण्याचे राज्य सरकारचे आदेश. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावरचं आयात शुल्क 25% कमी करून 18% आणण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्याची घोषणा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर केली. ही भारताच्या जनतेची ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. भारतीय उत्पादनावर अमेरिकेत आयात शुल्क 25% 18% कमी केलं जाणार आहे. यासंदर्भातल्या व्यापार करारावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असून यापुढे अमेरिकी मालावर भारतात लागणारं शुल्क उतरत्या क्रमानं शून्यावर पोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भारत अमेरिका व्यापार करार हा भारताचं भवितव्य सुनिश्चित करणारा करार असून यामुळे प्रत्येक भारतीयाचं हित साधलं जाईल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या करारामुळे भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं स्थान पक्क होईल असं गोयल म्हणाले. या कराराद्वारे शेतकऱ्यांचं हित जपण्यात आलं असून कृषी दुग्धविकास पशुपालन आदी क्षेत्रांना फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितलं.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हमेशा एग्रीकल्चर और डेयरी इन दोनों सेक्टर्स को संभाला है, उनके हितों को संभाला है और इस क्षेत्र में लोगों को उज्जवल भविष्य मिले और मौके मिले, आमदनी बढ़े, उसके लिए लगातार काम किया है. और यूएस ट्रेड डील में भी भारत के जो सेंसिटिव सेक्टर्स हैं एग्रीकल्चर को लेकर डेयरी को लेकर उनको संरक्षित किया गया है.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी हा व्यापार करार महत्वाचा असल्याचं गोयल यांनी नमूद केलं. अभियांत्रिकी क्षेत्र, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग आणि पादत्राणं, ज्वेलरी, रबर, नैसर्गिक रसायनं, मासेमारी या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हा करार भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात फायदेशीर करार असून यामुळे जागतिक पातळीवरचं भारताचं स्थान अधोरेखित झाल्याचं गोयल म्हणाले. महाराष्ट्र निर्यातीत अग्रेसर असून या करारामुळे राज्यातल्या व्यवसायांसाठी नवं क्षितिज खुलं होईल आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भारत अमेरिका व्यापार करार हा भारतीय उद्योग क्षेत्रासाठी अतिशय सकारात्मक आणि स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
अमेरिकेकडून भारतीय उत्पादनावर आयात शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा भारतीय उद्योग क्षेत्रासाठी स्वागतार्ह असा आहे. या नवीन कर रचनेमुळे इंजिनिअरिंग गुड्स, ऑटो कॉम्पोनंट्स, टेक्सटाईल, फार्मास्युटिकल आणि कृषी उद्योगांना याचा थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील निर्यात प्रधान उद्योगांसाठी एक मोठी संधी असून एमएसएमई क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत अधिक कॉम्पिटेटिव्ह बनवण्यासाठी या शुल्क दराचा फायदा होणार आहे. हे शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत अधिक किफायतशीर ठरतील आणि जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय उत्पादनांना अतिशय चांगली संधी त्या ठिकाणी मिळाल्यामुळे भारताची निर्यात वाढणार आहे आणि पर्यायानं रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार आहे.
भारत अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेमुळे देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात आज घसघशीत तेजी दिसून आली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 4000 अधिक आणि निफ्टी 1200 अधिक अंकांनी वधारला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 86000 पातळीजवळ आणि निफ्टी 26000 वर गेला होता. त्यानंतर बाजार स्थिरावले आणि दिवसअखेर सेन्सेक्स 2073 अंकांची वाढ नोंदवून 83739 अंकांवर बंद झाला. निफ्टी 639 अंकांची तेजी नोंदवून 25728 अंकांवर बंद झाला. या व्यापार करारांमुळे फायदा होणाऱ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात वधारले. या करारांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूक वाढेल या आशेनंही बाजारात तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 1.22 रुपयांनी वधारून 90.27 रुपयांवर स्थिरावला. सोन्या चांदीतही गेल्या 4 दिवसांपासून असलेल्या जोरदार घसरणीला आज विराम मिळाला. दिवसअखेर मुंबईच्या सराफा बाजारात सोनं 3,500 रुपयांनी वधारलं. 1 तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 1,56,000 आणि 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,52,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांना आज मोजावी लागत होती. 1 किलो चांदी आज सुमारे 4,500 रुपयांनी महाग झाली आणि चांदीचे दर 2,72,000 रुपयांच्या जवळ पोहोचले.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या 8 खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं. यात भंडारा गोंदियाचे प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या 7 तर माकपच्या 1 खासदाराचा समावेश आहे. लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासोबतच्या व्यापार करारांचा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज 3 वेळा तहकूब केलं. दरम्यान सभापतींच्या आसनाकडे कागद भिरकावणाऱ्या सदस्यांच्या विरोधात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडलेला या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मध्ये महापौर आणि उपमहापौरांची आज निवड झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांची आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड झाल्याची घोषणा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आज केली. तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल आणि उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड आज जाहीर करण्यात आली. उल्हासनगर महानगरपालिकेत महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम आणि उपमहापौरपदी भाजपचे अमर लुंड यांची निवड आज झाली. वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी आज झालेल्या विशेष सभेत बहुजन विकास आघाडीचे अजीव यशवंत पाटील यांची महापौर म्हणून तर मार्शिल डॉमिनिक लोपिस यांची उपमहापौरपदी बहुमतानं निवड झाली. पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपनं मंजुषा नागपुरे यांना तर काँग्रेसनं अश्विनी लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसतर्फे साहिल केदारी यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपनं महापौरपदासाठी नीता ठाकरे यांना तर उपमहापौरपदासाठी लीला हातीबेद यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं महापौरपदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौरपदासाठी विवेक निकोसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपनं हिमगौरी आडके यांना आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी रंजना बोराडे यांनी तर उपमहापौरपदासाठी विलास शिंदे राहुल दिवे आणि प्रवीण तिदमे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
15 फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारच्या खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊ नये किंवा खरेदीच्या निविदा प्रसिद्ध करू नयेत असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. चालू वर्षात दैनंदिन कार्यालयीन वापराच्या वस्तूंच्या मर्यादित खरेदीसाठी हे निर्बंध नसतील, पण पुढच्या वर्षात लागणाऱ्या वस्तूंची आगाऊ खरेदी करता येणार नाही. महाराष्ट्रात पालघर इथं मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठीच्या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. आतापर्यंत 334 किलोमीटरचा लोहमार्ग आणि 417 किलोमीटर घाट आणि पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये सहमती, सर्व भारतीयांच्या हिताचा करार असल्याचं सरकारचं प्रतिपादन. या करारामुळे शेअर सराफा आणि परकीय चलन बाजारात तेजी. बेशिस्त वर्तनाबद्दल प्रशांत पडोळे यांच्यासह लोकसभेतल्या 8 खासदारांचं अधिवेशन कालावधीसाठी निलंबन. ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरारमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड आणि मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीनंतर खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता न देण्याचे राज्य सरकारचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.